नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज सकाळी उत्तर प्रदेशाच्या सहारनपुरात, दनपारा राजस्थानाच्या अजमेरात सभा, सांजे गाझियाबादात रोड शो। आरबीआय यूपीआय वरवी मशिनातल्या रोख डिपॉझिटांक दिली मान्यताय, थर्ड पार्टी यूपीआय एप्सांकूय प्रीपेड फारीकपणाक मान्यतायचो विचार। अर्थिक गैरव्यवहाराच्या केशीत बीआरएसची फुडारी के कविताची जेलीत सीबीआय चौकशी करूंक दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यताय। भारतान मालदिवा खातीर चालू वर्षा अत्यावश्यक सामानाच्या निर्गतीक आतामेरेनचो विक्रमी वर्सुकी कोटा केलो मंजूर। भारतीय हवामान खात्यान उदेंत्या भारतात फाल्यामेरेन दिल्या कालोराच्या ल्हाराची शिटकावणी। एकवटीत राष्ट्रसंघाच्या मनीसहक्क मंडळान गाझात ताकतिकेन संघर्षविराम आणि इस्रायलाक शस्त्रास्त्र पुरवण बंद करपाविशी थाराव घेतलो मानून। आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत सनरायझर्स हैदराबादान चेन्नई सुपर किंग्सक 6 गड्यांनी हारयले। आता पुराय खबरो, भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी उत्तर प्रदेशाच्या सहारनपुरात जनसभेत मार्गदर्शन करतले। दनपरा प्रधानमंत्र्यांची राजस्थानाच्या अजमेरात जनसभा जातली, सांजे प्रधानमंत्री गाझियाबादात रोड शोत वाटेकार जातले। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शहा आज केरळात तिरुअनंतपुरमात भेट दितले। एनडीएचे उमेदवार राजीव चंद्रशेखर हांच्या प्रचारसभेत घरमंत्री वाटेकार जातले। गिरायक मॉल निर्देशांकाप्रमाण म्हारगायेचो दर चालू अर्थिक वर्षा 4.5% आसपाचो अदमास भारतीय रिझर्व्ह बँकेन केला। काल आरबीआयचे द्विमासिक मुद्रा धोरण जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांणी ही माहिती दिली। एप्रिल 2022 सीपीआय म्हारगाय 7.8% गेल्ली, म्हारगायेचे प्रमाण देंवले तरी ते सरकारान थारायल्ल्या 4% मर्यादेच्या वयर आसा अशें आरबीआयन म्हळां। आरबीआयच्या अदमासाप्रमाण जीडीपी वाढीचो दर चालू अर्थिक वर्षा 7% इतलो केलो, पहिल्या तिमाहीत तो 7.1% इतलो आसपाचो अदमास आसा। दुसऱ्या तिमाहीत 6.9%, तिसऱ्या तिमाहीत 7%, जाल्यार चौथ्या तिमाहीत 7% इतलो आसपाचो अदमास आसा। आरबीआयन रेपो दर सेगीत 7वे फावट आसा तशी 6.5% दवरल्या। 29 मार्चाक भारताचो विदेश चलन साठो 645.6 अब्ज डॉलर इतल्या विक्रमी आकड्याचेर पावला अशी माहिती गव्हर्नर दास हांणी दिली। भारतीय रिझर्व्ह बँक आता यूपीआय वरवी मशिनातल्यान रोख डिपॉझिट करपाक मान्यताय दिवपाची आसा। आता मेरेन यूपीआयचो पैसे काढपाक वा पैसे धाडपाक उपेग जाता, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांणी खबराकारांक ही माहिती दिल्या। हे सेवेन गिरायकांक सोपेपण जातले आणि बँकांनी रोख हाताळपाची प्रक्रिया आणि कार्यक्षम जातली अशी आरबीआयची अपेक्षा आसा। थर्ड पार्टी यूपीआय एप्सांक प्रीपेड फारीकपणाक वापराक मान्यताय दिवपाची तयारी आरबीआयन केल्या। डिजिटल फारीकपणात हाका लागून सोपेपण येतले अशें गव्हर्नर दास हांणी सांगले। तिहार जेलीत आशिल्ली बीआरएसची फुडारी के कविताची जेलीत चौकशी करून जबाब घेऊक दिल्ली न्यायालयान सीबीआयक मान्यताय दिल्या। दिल्ली सोरो धोरण कथित घोटाळ्याच्या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावेल्यान के कविताची सीबीआय चौकशी करता। कविताची चौकशी करूंक मान्यताय दिवची म्हणून सीबीआयन घाल्ल्या अर्जाचेर दिल्ली न्यायालयान हो आदेश दिलो। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन मूल्यांकनाच्या निकषांनी बदल केला। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 पूरक अशी मूल्यांकन प्रक्रिया जावची या हेतान सीबीएसईन हे पाऊल उखल्ला। आता प्रश्नांच्या स्वरूपात गुणात्मकतेच्या नजरेन सुधारणा जातली। 11वी आणि 12वीचे प्रश्नपत्रिकेत अशा प्रश्नांचे प्रमाण आता 40%वेल्यान 50% करतले, पर्यायांक चड वाव आसतलो। मात येता त्या शिक्षणिक वर्षा 9वी आणि 10वे खातीर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात कसलोच बदल जावचो ना अशें सीबीएसईन स्पष्ट केला। भारतान चालू वर्ष 2024-25 मालदिवा खातीर अत्यावश्यक सामानाचो आता मेरेनचो सगळ्यात चड निर्गत कोटा मंजूर केला। द्विपक्षीय व्यवस्थेसकल भारतान ही मान्यताय दिल्या, मालदीवातल्या भारतीय उच्चायोगान ही माहिती दिल्या। मालदीव सरकाराच्या विनवणेवेल्यान भारत सरकारान ही मान्यताय दिल्या। त्याप्रमाण ठराविक अत्यावश्यक सामानाच्या निर्गत कोटात वाढ केल्या। 1981 आता मेरेनचो हो सगळ्यात चड वर्सुकी कोटा आसतलो। एकवटीत राष्ट्रसंघाच्या मनीसहक्क मंडळान गाझापट्टीत ताकतिकेन संघर्षविराम लागू करपाचो आणि इस्रायलाकडेन शस्त्रास्त्र व्यवहार बंद करपाचो ठराव मानून घेतला. गाजापट्टीत चालू आशिल्ले झुजा गुन्यांव आणि मानवीयते आड चालू आशिल्ल्या गुन्यांवांखातीर इस्रायलाक जबाबदार धरचे अशा ह्या ठरावात म्हळा. अमेरिकेच्या दबावा उपरांत इस्रायलान गाजापट्टीत खाद्यान्ना खातीर मार्गिका उक्त्यो केल्यात. एकवटीत राष्ट्रसंघाच्या मनीस हक्क मंडळाच्या या ठरावाचेर 28 देशांनी मतदान केला. भारत धरून 13 देश अलिप्त रावले जाल्यार अमेरिका आणि जर्मनी धरून 6 देशांनी ठरावाच्या आड मतदान केले. भारतीय हवामान खात्यान भारताच्या उदेंत्या वाठारांनी फाल्यां मेरेन कालोराच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. ओडिशा, अस्तंत बंगाल, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि तेलंगणाच्या काय वाठारांनी हे कालोराचे ल्हार आसतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. काँग्रेस पक्षान लोकसभा वेचणुके खातीर आपलो जाहीरनामो काल जारी केलो. 5 न्याय आणि 25 गॅरंटी काँग्रेसन ह्या जाहीरनाम्यात दिल्यात. समाजाच्या दरेक घटकाचो ह्या जाहीरनाम्यात विचार झाला असे काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी सांगले. जाहीरनामो जाहीर करपाच्या सुवाळ्यात पक्षाच्यो फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा तशेच हेर फुडारी आशिल्ले. जाहीरनामो तयार करपाखातीर आदले केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम हांच्या फुडारपणात 16 वांगड्यांची समिती नेमिल्ली. काँग्रेस पक्षान युपीएच्या राजवटीत 24 कोटी लोकांक दळदी रेषेच्या वयर काढल्यात. नव्या जाहीरनाम्यात फुडल्या 10 वर्षात 23 कोटी लोकांक दळदी रेषेतल्यान भायर काढपाची घोषणा पी चिदंबरम हांणी जाहीरनाम्याची घोषणा करताना केली. जाहीरनाम्यात तरणाट्यांक वर्षाक कमीत कमी 1 लाख रुपया पगाराची नोकरी, दरेक घराब्यात एके बायलेक वर्षाक 1 लाख रुपयांचो आधार, शेतकारांक रीण माफी, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी आणि एमएसपी कायदो करपाचे उतर काँग्रेसीन जाहीरनाम्यात दिला. अर्थिक मागासांक नोकऱ्यांनी 10% आरक्षण, मनरेगा योजने सकल 400 रुपया दिसवड्याचे उतर असा. सामाजिक आणि आर्थिक स्थितीचो नियाळ घेवपी राष्ट्रीय जनगणनेचे उतर काँग्रेस पक्षान जाहीरनाम्यात दिला. एक राज्य एक वेचणूक आणि अग्निपथ योजने काँग्रेस पक्षान खर विरोध केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हो जाहीरनामो दरेक भारतीया मेरेन पावोचो आणि काँग्रेस पक्षाक सत्तेर हाडपाचो उलो मारचो असो उलो पी चिदंबरम हांणी मारलो. 19 एप्रिलाक सकाळी 7 वरां सावन 1 जूनाक सांजे 6:30 वरां मेरेन वेचणुकेचे एक्झिट पोल्साचे सर्वेक्षण करप वा जाहीर करूंक वेचणूक आयोगान नेमाळी आणि इलेक्ट्रॉनिक वा टीव्ही चॅनल प्रसिद्धी माध्यमांचेर निर्बंध घाल्यात. हे विशीं अधिसुचोवणी वेचणूक आयोगान जारी केल्या. लोकसभा वेचणुकेचे एक्झिट पोल तशेंच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम ह्या राज्यांच्या विधानसभा वेचणुकांचे तशेंच 12 राज्यांच्या विधानसभांनी 25 आमदारांच्या सुवातांचे एक्झिट पोल जाहीर करूंकूय हे निर्बंध लागू असतले. इतले मजगती गोयचे मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी मतदार जागृतीच्या नजरेन कोकण रेल्वे आणि अस्तंत रेल्वे बरोबर बसका घेतली. दोनूय रेल्वेचे अधिकारी बसकेत वाटेकार झाले. मतदारांचे प्रबोधन करपाच्या नजरेन उपक्रम चालीक लावपाविषयी बसकेत चर्चा झाली. खेळात आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत काल सांजे झाल्या खेळात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 6 गड्यांनी हारयले. हैदराबादात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाचेर हो खेळ झाला. 166 धावण्यांचो फाटलाव करताना सनरायझर्स हैदराबादान 6 गडे वगडावून 11 बॉल असताना मोख गाठली. त्याआधी फलंदाजी करताना चेन्नय सुपर किंग्सान थारायल्ल्या 20 षटकांनी 5 गडे वगडावून 165 धावण्यांचे आव्हान दिले. आयएसएल फुटबॉल सर्तीत काल सांजे झाल्या खेळात हैदराबाद एफसीक 4-8 हारून एफसी गोवान बाद फेरयेत आपली सुवात भक्कम केली. फातोड्ड्या जवाहरलाल नेहरू मैदानाचेर काल सांजे खेळ झालो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज सकाळी उत्तर प्रदेशाच्या सहारनपुरात, दनपरा राजस्थानाच्या अजमेरात सभा, सांजे गाझियाबादात रोड शो. आरबीआय युपीआय वरवी मशिनातल्यान रोख डेपॉझिटांक दितली मान्यताय. थर्ड पार्टी युपीआय एप्सांकूय प्रीपेड फारीकपणाक मान्यतायेचो विचार. अर्थिक गैरव्यवहाराच्या केशीत बीआरएसची फुडारी के कविताची जेलीत सीबीआय चौकशी करूंक दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यताय. भारतान मालदिवाखातीर चालू वर्षा अत्यावश्यक सामानाच्या निर्गतीक आतामेरेनचो विक्रमी वर्सुकी कोटा केलो मंजूर. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.